एक माझी सोन परी लाडकी सोन परी, एक माझी सोन परी लाडकी सोन परी, माझी सोन परी तू ये ग, तुला गोष्ट सांगतो ये ग, काय ते घडलं एका राती कथा हे ऐकून घे ग, ये ग माझी सोन परी लाडकी सोन परी। मौज करण्या एकदा मी गेलो जंगला मधी, माझ्या शिमक मैत्री कराया वाघ आला आधी, वाघाशी ते नात जुळलं माकडान पाहिलं, अस्वल आलं नाचत नाचत पुढं उभं राहिलं, सोंड हलवीत आला हरणीला घेऊन, कोलाला गेड्या संगती तसा रूप होऊन, निसर्ग राजा फुलून बहरला असा तो श्रावण योग, माझी सोन परी तू ये ग, तुला गोष्ट सांगतो ये ग, ये ग माझी सोन परी लाडकी सोन परी।
बघता हिरव्या राने आग मोडे लागले, घाबरले जंगलातील प्राणी घटना विपरीत पाहिले, आग म्हणाला मला येऊन परीला वाचवा तुम्ही,
हाती अस्वल माकड म्हटले परीला वाचवा तुम्ही,
रानामधले पक्षी सारे आले ते धावून,
अग्नी मधल्या जळत्या परीला याव तुम्ही घेऊन, याव तुम्ही घेऊन,
अग्नीच्या धग धगणाऱ्या जळत परीला जळताना पाहिले, जळता जळता त्याच परीला पळताना पाहिले, शिरलो मी अग्नी अचानक वाजविण्या ती परी, आश्चर्यानं मला पाहिलं तिचा हात धर परी, फांद्यावर मी तळत्या परीला आलो घेऊनी,
तिकडे आलो तिकडे आलो आकाशाला भिडल्या, मी पळालो मी पळालो तिकडे बघावं तिकडे आजच आ